नमस्कार मित्रांनो, सायबर साक्षर प्रस्तुत ऐकना या महिला दिन मराठी विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत ज्या व्यक्ती आहेत त्या खूप मोठ्या आहेत, कारण त्या माजी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू आहेत. अनेक नॅशनल आणि इंटरनॅशनल टायटल्स त्यांनी जिंकलेले आहेत. या क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून कार्यरत होत्या आणि आता त्या आपल्यासोबत आहेत. ते आहेत निर्मला कोटणीस मॅडम.
थँक्यू.
तर सायबर सिक्युरिटी हा जो विषय आहे, तर याबद्दल तुमचं काय मत आहे? कारण हा विषय खूप लोकांकडून इग्नोर केला जातो.
खरंय, सर्वप्रथम मी धन्यवाद मानते की ऐकना या ऑर्गनायझेशननी दखल घेतली की मी आता नाशिकमध्ये आहे आणि मला एक नाशिकाईटचं पदवी दिली तुम्ही. सो आय एम रिअली रिअली ग्रेटफुल. आपण आता प्रश्नाकडे वळूया जो तुम्ही टाकलात की सायबर क्राईम हा खरंच खूप एक वेगळा विषय आहे. आणि हल्लीच्या दिवसात स्पेशली मी म्हणेन की जेव्हापासून क्वारंटाईन किंवा लॉकडाऊन ही मालिकाच सुरू झाली आहे मी म्हणेन, तेव्हापासनं फार प्रखर्षाने यायला लागल्यात ह्या गोष्टी. फॉर द रिझन्स की अनएम्प्लॉयमेंट वाढलं आहे किंवा नोकऱ्या गेल्या आहेत, पण ॲट द सेम टाईम लोकांची बुद्धीही खूप वाढायला लागली की कसं आपण इझी मनी किंवा सहजरित्या पैसे कमवू शकतो. दुसऱ्यांच्या हॅकर्स पण आहेत त्याच्यासाठी. स्पेशली मी म्हणेन की महिला ही हा जो गट आहे त्या महिलांनी खूप साक्षर व्हायला पाहिजे ह्या बाबतीत, कारण त्या हाऊसवाईफ आहेत, घरात राहतात. पुरुष खास करून नाशिकचे मी बघते की हाऊसवाईफ्स जास्ती आहेत, घरात राहणाऱ्या बायका आहेत, पुरुष बाहेर जात कामाला. सो दुपारचा जो टप्पा असतो स्पेशली तो महिलांचा आराम करण्याचा असतो, घरकाम झाल्यानंतर मुलं येईपर्यंत, खाली मुलं आहेत म्हणा घरात, पण तरी तो जो वेळ असतो ना तो त्यांचाच असतो. आणि त्या वेळातच या गोष्टी घडतात. तुम्ही जर स्पेसिफिकली बघितलं असेल, कारण माझ्या बाबतीतही घडलेलं आहे, पण मी आय वॉज अवेअर, मी जागरूक होते या बाबतीत की साधारण 3-3:30 दरम्यान हे फोन येतात आणि तुम्हाला क्रेडिट कार्ड हवं आहे का की तुम्हाला टॉपअप हवं आहे का. बरं, क्रेडिट कार्ड आली सगळ्याच गृहिणींकडे असतं, नवऱ्याने घेऊन दिलं असतं. सो ते कसं वापरावं ह्याच्याबद्दल आपल्याला बँक्स किंवा पोलीस किंवा बरेचसे ऑर्गनायझेशन साक्षर करतात सारखे की तुमचा OTP नंबर किंवा तुमचा CVV हे जे आहे 3 शब्द ते तुम्ही शेअर करू नका, की कारण आम्ही बँका तुमचा CVV नंबर नाही मागत. हे प्रत्येक आणि प्रत्येक गृहिणी काय मी म्हणते मुलांनीही समजलं पाहिजे की CVV नंबर्स डेबिट कार्डच्या मागचे सांगू नये, कोणाला देऊ नये, कारण बँक खुद्द जी देते तुम्हाला कार्ड्स ते कधीच मागत नाही तुमच्याकडनं. सो सर्वप्रथम मला असं वाटतं की प्रत्येक ऑर्गनायझेशननी किंवा प्रत्येक पोलीस डिपार्टमेंटनी जे हल्ली करतायत हे सतत केलं पाहिजे की वी डू नॉट आस्क फॉर युअर OTP और CVV. हे जे सारखं येतं हे प्रत्येक बायकांनी मुलांनी इवन पुरुषांनी कधी कधी काय होतं प्रत्येकांना टेन्शन्स असतात आणि पटकन कुठून तरी फोन येतो आणि आपल्याला जे हवंच असतं ते सांगतात कानात की तुम्हाला लोन हवं आहे का किंवा तुम्हाला हे हवं आहे का की तुमचा CVV नंबर तुम्हाला आता लिंक येईल तर तुम्ही ते त्याच्यासाठी टॉपअपसाठी तुम्ही CVV नंबर शेअर करा. आणि अनाहूतपणे का असे ना आपण ते शेअर करतो आणि तिकडेच फसतो. सो हे खूप गरजेचं आहे. दुसरं येते आता आपण वळूया दुसऱ्या प्रकारच्या सायबर क्राईमकडे, जे खूप साऱ्या पर्सनॅलिटीजनाच नाही, फेसबुकवर जे मुली आहेत किंवा ज्या बायका आहेत किंवा आपल्याला फ्रेंडशिप रिक्वेस्ट येतात. खूप गरजेचं आहे की तुम्ही जाणून घेणं, म्युच्युअल फ्रेंड्स बघा आधी. मला सांगायचं की तुम्ही आधी म्युच्युअल फ्रेंड्स बघा की तुमच्या कुठल्या पद्धतीचे म्युच्युअल फ्रेंड्स त्यांचे म्युच्युअल फ्रेंड्स आहेत, कारण मला अनेक आहेत. म्हणजे आज जरी मी फेसबुकवर पाहिलं तर जवळजवळ 300 फ्रेंडशिप रिक्वेस्ट आहेत. मी नाही ॲक्सेप्ट करत फॉर द फॅक्ट की मला माझे जरी ते म्युच्युअल फ्रेंड्स दिसत असतील तरी दे नॉट व्हेरी क्लोज टू मी, माझ्या खूप जिवलग मित्रमैत्रिणी नाही आहेत. सो मी ते अवॉइड करते. त्याचे दोन कारण आहेत, कारण माझे प्रोफेशन्सही बरेच आहेत. मी इंटरनॅशनल बॅडमिंटन प्लेअर आहेत. त्याच्यानंतर मी रिटायरमेंट घेतल्यानंतर मी थिएटर लवळले, फिल्म्स माझ्या क्रेडिटला आहेत, थिएटर अवॉर्ड्स माझ्या क्रेडिटला आहेत. तर माझ्याकडे ना मिक्स क्राऊड आहेत. माझा फ्रेंड्स आहे, तुम्ही फेफ्यूर बघितलं की माझे ॲक्टर फ्रेंड्सही आहेत आणि माझे स्पोर्ट्स रिलेटेड फ्रेंड्सही आहेत थ्रू वर्ल्ड. तर जर माझे ते म्युच्युअल फ्रेंड जर मला स्पोर्ट्स बॅकग्राऊंडमधले कोणी दिसत असेल माझ्या, तर मी ते एक्सेप्ट करते. पण ते पण खूप स्क्रुटिनाइज करून एक्सेप्ट करते, कारण यू नेवर नो. हल्ली इतके हॅकिंग चालले आहेत की माझ्या मित्राचाही अकाउंट हॅक होऊन मला येऊ शकतं, मग माझे फोटोज वापरू शकतात, काही होऊ शकतं. हल्ली तर खूप येतात की हॅक करतात, फ्रेंडशिप रिक्वेस्ट पाठवतात आणि नंतर म्हणतात की पैसे द्या किंवा येणं हे. तो खूप गरजेचं आहे की तुम्ही कोणाला क्लिक करता आपला फ्रेंड म्हणून. आणि त्याचं मोटो काय शकतो की तुमचे म्युच्युअल फ्रेंड्स कोण आहेत हे समजून घ्या आणि मगच फ्रेंडशिप एक्सेप्ट करा. हे माझं खूप कळकळीची विनंती आहे सगळ्यांना.
अगदी बरोबर आहे. तुम्ही सोशल मीडियावरती किती ॲक्टिव्ह आहात?
फार नाही फॉर द रिझन. हां, जर माझा काही इंटरव्ह्यू यायचा असेल किंवा मला कुठे अवॉर्ड मिळायचा, व्हेरी सेल्फिश, पण असं काही असेल तर येस मी पोस्ट करते. पण सारखं किंवा रात्री एकदाच बघणं की अगदी मला नोटिफिकेशन्स दिसत असतील तिकडे 10 वगैरे, तर मग मी बघते की काय मी कोणाचा बर्थडे मिस केला आहे का, एक विश करायचं प्लॅटफॉर्मवर. बस तेवढंच. मी खूप सोशल नाही आहे की अगदी कोणी जवळचं असेल आणि त्यांनी काही पोस्ट केलं तर आपण विश करणं तेवढंच. पण मी जर गेले सोशल मीडियावर तर काही एक मेसेज घेऊनच जाते. मी उगाच काही रँडम टाकत नाही की मला ह्याचा पोस्ट आवडला मी शेअर केला. हां, करते. पण कधी जेव्हा मला काही तो पोस्ट मिनिंगफुल वाटेल किंवा काही अर्थपूर्वक किंवा आपण समाजाला काही त्याच्यातनं मेसेज देऊ शकतो का, तेव्हा आणि तेव्हाच मी ते शेअर करते किंवा अगदी कटाक्षाने इन्स्टावर पण टाकते. अदरवाईज मी नाही करत.
अगदी बरोबर. तर जे आजकालची नवीन पिढी आहे तर ती इंस्टाग्राम किंवा फेसबुक किंवा अगदी व्हॉट्सअपवरती इतके प्रचंड ॲक्टिव्ह असतात की त्यांनी थोड्या वेळ जर मोबाईल हातात नाही घेतला तर ते डिप्रेशनमध्ये जातात.
तो तर एक आजारच आहे नवीन.
तर मग तुम्ही अशा मुलांना किंवा विशेषतः मुलींना काय सल्ला द्याल?
फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट्सअप फक्त एक सोशल मीडिया न राहून आता मला वाटतं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी झाली आहे त्याची, कारण त्याच्यावर एवढे फॉरवर्ड्स येतात. करोनावर क्युअर्सही आलेले आहेत कोविडवर, किंवा एज्युकेशन आणि ह्याच्यावर इतके काही काही डिग्रीज आपल्याला व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर मिळतात. प्रत्येक माणसाने किंवा व्यक्तीने जो व्हॉट्सअप वापरतो त्यांनी स्वतःला आपण मला वाटतं जेव्हा या सगळ्या ग्रुप्सवर रजिस्टर करतो तेव्हा स्वतःच्या मनाशीच एक गाठ बांधून घ्यायची आहे की आपण खूप सुजाण आहोत, आपण फालतू गोष्टी किंवा अफवांवर विश्वास ठेवणार नाही आणि आपण प्रवृत्ती करणार नाही दुसऱ्याला की यु नो
अफवांवर
विश्वास ठेवा किंवा मी ते फॉरवर्ड करीन. फॉरवर्ड तर मी कधीच करत नाही. आणि लहान मुलांनी खास करून, कारण व्हॉट्सअप सरासरी त्यांच्या हातात आलं आहे. आणि पूर्वी जिथे शाळा म्हणत होत्या की मोबाईल नका देऊ मुलांना, आता ह्याच्यापुढे मला वाटतं मोबाईलवरच शिकायचं आहे प्रत्येक मुलाला. पण त्याच्यासाठी प्रत्येक पेरेंटनी किंवा प्रत्येक मुलांनी स्वतः समजून घ्यायला पाहिजे की किती स्क्रीन टाईम माझ्यासाठी उपयोगी आहे, किती सोशल मीडिया माझ्यासाठी उपयोगी आहे, त्याच्यामधनं वाईट गोष्टी काय घडू शकतात आणि चांगल्या गोष्टी. प्रत्येक एका नाण्याला दोन बाजू असतातच. सो चांगलं घ्या. जे फिल्म्स दाखवतात किंवा हल्ली शॉर्ट फिल्म्स तर एवढ्या येतात, डॉक्युमेंटरीज एवढ्या येतात, तुम्ही चांगल्या गोष्टी घ्या. हे आत्ताच्या जनरेशनना मला असं वाटतं की त्यांना एक्सपेरिमेंट करायला फार आवडतं. आपली जनरेशन मला वाटतं आई बाबा जे सांगतील हो हो एवढंच होतं. आत्ताचं जनरेशन हो हो म्हणेल पण स्वतः खूप त्याच्यामध्ये एक्सप्लोर करेल. सो एक्सप्लोरेशनची कुठेतरी भीती वाटते, पण ॲट द सेम टाईम मला असं वाटतं आईवडिलांचा पण खूप मोठा हात आहे. आई अंडरस्टँड की आईवडील दोन्ही हल्ली नोकऱ्या करतात, पण थोडासा वेळ मुलांना दिलाच पाहिजे की ते काय करतात हे समजलंच पाहिजे प्रत्येक आईवडिलांनी. त्याच्यासाठी मला असं वाटतं आईवडिलांनी एक जेवण दिवसातनं तरी मुलांबरोबर हे शेअर केलंच पाहिजे आणि त्या डायनिंग टेबलवर सबंध दिवसाच्या घडामोडी ह्या झाल्याच पाहिजे. म्हणजे आईवडिलांना कळतं की माझं मूल कोणाशी जास्त लिंक्ड आहे, कोण ग्रुप आहे आणि कुठल्या प्रकारच्या गोष्टी बोलल्या जातात किंवा एक्सचेंज केल्या जातात आणि हल्ली सगळं सोशल मीडियावरच असतं. हल्ली तर काय झूम टीचरला मिशा काढल्या जातात, रेगोट्या मारल्या जातात. म्हणजे अजूनही टीचर्स एक्सप्लोअर करत आहेत झूम, पण मुलं ऑलरेडी ग्रॅज्युएट आणि त्यांना PhDच आहे त्याच्यामध्ये. पण मला असं वाटतं की आई वडिलांचा आत्ताच्या दिवसात, आपण म्हणायचो पूर्वी की टीचरचा खूप मोठा हात आहे कॉन्ट्रीब्युशन, पण मला असं वाटतं इट इज गॉन बॅक टू आई वडिलांचा खूप हात आहे. आणि आई वडिलांनीकडे आत्ता मुलांच्या हातात आई वडील आजूबाजी हीच लोक आहेत, तर त्यांनी खूप विचारपूर्वक बघितलं पाहिजे की माझ्या मुलाची मुलाचं ग्रुप काय आहे, त्यांचं शेअर्स काय आहेत, फॉरवर्ड हे बघितलंच पाहिजे.
अगदी बरोबर. तर आता आपण थोडं ट्विटरकडे वळू, कारण सेलिब्रिटीज असतील किंवा मग विविध क्षेत्रातले लोक असतील इन्क्लुडिंग स्पोर्ट्स, की ज्यामध्ये ट्विटरचा उपयोग केला जातो डायरेक्ट कम्युनिकेशनसाठी, जेव्हा कुठल्या सरकार विरोधात किंवा सरकारच्या बाजूने काही पोस्ट करायचे असेल, तर त्यामध्ये तुमचं काय मत आहे की ट्विटरचा हा सरकारच्या विरोधात किंवा सरकारच्या बाजूनेचा जो उपयोग केला जातो आणि त्यामध्ये स्पोर्ट्स पर्सन असेल किंवा मग सेलिब्रिटीज असतील यांना उगाचच त्यामध्ये ओढलं जातं का?
ट्विटर हा एक खूप वेगळा माध्यम आहे परत, इट इज अ डायरेक्ट रीच. म्हणजे मी एक रिओ ऑलिम्पिक्सची गोष्ट सांगते तुम्हाला. रिओला आम्ही जेव्हा पोहोचलो, आमची टीम होती ऑल्सो इंडियन कंटिजंट होती, ज्याच्यामध्ये सायना होती, सिंधू होती, तर मी बॅडमिंटनची ऑफकोर्स कंटिजंट आणि मी स्टार बरोबर होते. तर आम्हाला ऑफकोर्स आमच्या फॅसिलिटीज वेगळ्या होत्या, पण स्पोर्ट्स पर्सन्सना काही प्रॉब्लेम झाले. त्यावेळेला राज्यवर्धन राठोड स्पोर्ट्स मिनिस्टर होते आपले, आणि सायनाचे वडील त्यावेळेला त्याच्याबरोबर होते रिओमध्ये, आणि ते पोचले नंतरच्या फ्लाईटनी, कारण इंडियन कंटिजंट वेगळ्या फ्लाईटनी गेली, आणि त्यांना तिथे तिच्यापर्यंत पोचायला खूप प्रॉब्लेम झाला. तर सायना नेहवाल जागतिक वर्ल्ड नंबर 1 आहे, तरी पण तिला हा प्रॉब्लेम झाला, आणि तिने लगेच ट्विटरचा माध्यम घेतला. ती पोहोचली राज्यवर्धन राठोडपर्यंत की स्पोर्ट्स मिनिस्ट्रीपर्यंत पोहोचली, आणि लगेच एका मिनटात त्यांना आयकार्ड इश्यू झाले, जेणेकरून ते रिओ ऑलिम्पिकच्या विलेजमध्ये पोहोचू शकले. आता हा झाला एक पॉझिटिव्ह किंवा डायरेक्ट रीच करण्याचं माध्यम. पण हल्ली मी बघते की काही झालं तरी आम जनता इतकी सर्रास काही गोष्टींना नेगेटिव्ह हे देते, दॅट इज अ नेगेटिव्ह ॲस्पेक्ट. की जेव्हा तुम्हाला माहीत नाही आहे की ती व्यक्ती का अशी वागली आहे, यू हॅव नो राईट की त्याला तुम्ही टर्म आउटच करणं की हे चुकीचंच वागणूक आहे आणि असंच आहे, किंवा सार्कॅस्टिकली काही कमेंट्स येतात, हे खूप चुकीची गोष्ट आहे. मला असं वाटतं की जोपर्यंत तुम्हाला त्या रूट कॉज कळत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला काहीच राईट नाही आहे. तो जो मीडियम्स आहेत, फेसबुक म्हणा किंवा ट्विटर म्हणा किंवा व्हॉट्सअप म्हणा, हे जगाला किंवा दुनियेला लांबलांबच्या लोकांना एकत्र करण्यासाठी आहे, तर त्याचा उपयोग तो तसाच करावा, ना की तुम्हाला दिलं आहे ते मीडियम म्हणून तुम्ही वाटेल ते ठोका आणि तुम्हाला इंग्लिश चांगली येते म्हणून तुम्ही काही पण लिहा, तर हे असू नये मला असं वाटतं.
कारण मध्ये आता कृषी आंदोलनावरती सचिन तेंडुलकर वगैरे यांनी काही आपले मत व्यक्त केले होते, तर एक स्पोर्ट्स पर्सन म्हणून तुम्ही काय सांगाल की ते सचिन तेंडुलकर हा महान खेळाडू आहे आणि लोक त्याला पर्सनल लेवलला त्याच्यानंतर ट्रोल करायला लागले, तर याबद्दल तुमचं काय मत?
नाही नाही, हे फारच चुकीचं आहे. सचिन तेंडुलकरनी त्या मीडियमवर लिहिणं फॉर फार्मर्स प्रोटेस्ट, आपण म्हणू कृषी आंदोलन जे चाललं आहे, एक नंबर 1 पॉईंट हे प्रत्येक माणसाने लक्षात घ्यावं की त्याला भारतरत्न दिलेला आहे, तो हायेस्ट सिव्हिलियन आहे आपल्या देशाचा आणि तो जाण घेतो आहे. मला असं वाटतं जे मेन लोकं आहेत ना ती जाण घेत नाहीत, पण एक भारतरत्न आपण ज्याला कॉन्फर केलेला आहे त्याला एव्हरी राईट आहे की तो त्या कुठलंही आंदोलन की कुठलीही काही गोष्ट घडत असेल त्याच्याबद्दल लिहिणं हे त्याचं पहिलं कर्तव्य आहे. आणि लोकांनी ट्रोल मी तेच म्हणाले की मिळालं आहे मोबाईल, मिळाली साधनं म्हणून वाटेल त्या लोकांबद्दल लिहिणं हे खूप चुकीचं आहे. मी काही दिवसांपूर्वीचं उदाहरण देते, परत बॅडमिंटनवर शिफ्ट होती आहे मी. ज्वाला गुट्टा मला ज्युनियर आहे आणि तिचं जे फॅमिली बॅकग्राऊंड आहे ते चायनाशी जुळलेलं, जसं माझंही आहे पण माझं वेगळ्या दृष्टीने आहे. तिचे आजोबा खुद्द चायनीज आहे, तिची आई चायनीज आहे आणि शी इज मॅरिड, म्हणजे जी आईनी इंडियनशी लग्न केलं आहे, हैदराबादी जे आहे ते. सो तिचा जन्म हैदराबादमध्ये झाला, पण तुम्ही ज्वालाला बघाल तर तिला अजूनही चायनीज फीचर्स आहेत. तर तिने सहज ट्विटरवर टाकलं की तिचे आजोबा गेले आणि तिने तिचं हे लिहिलं की जर्नी काय, तर लोकांनी इतकं बेकार ट्रोल केलं तिला की ते असंच पाहिजे आणि ते चायनीज आहे त्याच्यामुळे ते करोना वाढलं आणि काय संबंध आहे. म्हणजे तुम्ही नेगेटिव्हिझम स्प्रेड करताय दुनियेमध्ये, जिथे आपण मागतोय की पीस असावं किंवा कम्पॅरिझन असू नये किंवा इक्वॅलिटी असावी, तिकडे म्हणजे कुठल्या लेवलला तुम्ही हेट स्प्रेड करताय, आपल्याला खरंच माहीत नाही की त्याचं खरं रूट काय आहे करोनाचं. किंवा आपल्याला एक देश मिळाला तर आपण त्याला ट्रोल करत बसलो की चायनानेच केलं, आणि चुका होऊ शकतात किंवा काही गोष्टी घडू शकतात जे वारंवार ते म्हणत आहेत. आता जेव्हा गलवानची ते वॉर झाला आहे गलवानमध्ये, त्या मला दैनिक भास्करांनी, दैनिक भास्कर न्यूजपेपर आहे, त्यांनी मला अप्रोच केलं, कारण डॉक्टर कोटणीसांचं आहे तर आम्ही पीस अम्बॅसेडर्स येतो इंडिया आणि चायनामध्ये, की तू आणि ते इतकं असं खटकन होतं की मला काहीच टाईम नव्हता विचार करण्यासाठी, की एक आधीच एक कळलं असतं पूर्वसूचना दिलं तर आपण थोडंसं रेडी राहतो, कारण जराशी गोष्ट इकडे तिकडे आणि वॉर छिडू शकते इंडिया आणि चायनामध्ये, जे दोन मोठे ग्लोबल सुपर पॉवर्स किंवा ग्लोबल लीडर्स आहेत. आणि त्यांनी मला विचारलं तुमचा काय टेक आहे की गुलवानमध्ये यु नो मुठभेड हो गई गुलवान में, तो आपकी क्या राय आहे? म्हणलं अरे बापरे, हे तर जागतिक लेवलवरच माझ्याकडे. तर ते इतकं मला एका थिन लाईनवरनं चालत त्यांना उत्तर द्यावं लागलं. असो लकीली त्याच्यानंतर वॉर झाली नाही, म्हणजे मी योग्य उत्तर दिलं. तर ह्या ज्या मीडियम्स आहेत, मला असं वाटतं की प्रत्येक जी पर्सनॅलिटी आहे जे भारताने नेमलेले आहेत, त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी येते की तुम्ही सत्य नसेल तर एक बॅलन्स्ड कमेंट टाका की बॅलन्स विचार द्या समाजाला.
अगदी बरोबर.
सो मला असं वाटतं की आपण समाजाने त्याच्यामधनं उचलावं, ना की त्याला ट्रोल करत बसावं आणि तू असं आणि तसं आहे, दिस इज टोटली रॉंग. आणि तो भारतरत्न आहे, त्याच्यामुळे
सोशल मीडियाचा जो दुरुपयोग आहे किंवा उपयोग आहे आपण दोन्ही म्हणू शकतो, की तो पॉलिटिक किंवा मग पॉलिटिकल इश्यूजसाठी केला जातो, तर मग हा कितपत योग्य आहे?
मी जसं म्हणाले की हल्ली सहज सोपं झालेलं आहे सगळ्यांनाच, हे होऊ नये. कारण तुमची मतं जर तुम्ही रिलिजियस मतं दिली किंवा पॉलिटिकल काही ठाम मतं दिली, तर त्याचं निगेटिव्ह इम्पॅक्ट समाजाला किती पडणार आहे. त्याच्यामुळे सतत वॉर्स किंवा सतत कम्युनल रायट्स हे आपल्याला नको आहे आत्ताच्या, कारण आपण अख्खं जग एका वेगळ्या स्तरावर लढतो आहे आत्ता, आणि एक अशा अननोन फोर्सची जे आपण आपल्याला दिसतच नाही आणि सतत हे चेंज होत राहतं, तर आपण सगळं एकत्र येऊन त्या रोगाशी किंवा त्या एनिमीशी शत्रूशी भांडूया, ना की ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे मला असं वाटतं हल्लीच्या दिवसात काही एक लपवायचं असेल तर करोना वाढतं, करोना लपवायचं असेल तर पेट्रोलचे प्रायसेस वाढले जातात, किंवा आता तर इलेक्शनच आलेलं आहे. सो ह्या गोष्टी होऊ नये. प्लीज मला सगळ्यांनाच विनंती एक आहे की सोशल मीडिया जे आपल्याला दिलं आहे, व्हॉट्सअप असू की तो फेसबुक असू किंवा इंस्टाग्राम असू किंवा ट्विटर असू, प्लीज आणि प्लीज खूप समजुतीने वापरा. तुमच्या प्रत्येक शब्दाला अर्थ असू दे, आणि तो अर्थ इथून येऊ दे, इथून नाही, कारण इथून आपण बरेच विचार करतो, पण डोक्यांनी आणि बोटांमध्ये जे कनेक्शन असतं ना, त्यांनी एक समाज घडेल, त्यांनी एक व्यक्ती घडू शकते, त्याच्याने आपली पुढची पिढी घडू शकते. सो खूप खूप विचारांनी प्लीज त्या गोष्टी वापरा.
अगदी बरोबर. तर आपण आता आपल्या सेकंड लास्ट फेजकडे येऊ, की तुम्ही एक सेलिब्रिटी स्पोर्ट्स पर्सन आहात किंवा होतात, तर तुम्हाला असा काही अनुभव आला का की तुम्हाला कोणी ट्रोल केलं आहे किंवा सोशल मीडियावरती तुम्हाला कोणी असा मेसेज केला आहे की जो तुम्ही अनुभव तुमचा प्रेक्षकांसोबत शेअर करू शकता?
मी जेव्हा कॉमेंट्रीज करायला लागले, सो मी इंडियन एक्सपर्ट आहे, मी दी ओनली इंडियन एक्सपर्ट आहे, म्हणजे कॉमेंट्री करायला लागले हिंदीमध्ये, मी हिंदी करते, कॉमेंट्री करायला लागले हिंदीमध्ये, तर 6-7 तास आम्ही एकाच ठिकाणी बसून मी कॉमेंट्री करत असते, म्हणजे माझा आवाजही जातो सतत. तुम्ही 21-22 दिवस कॉमेंट्री करताय 6-7 बसून, इट्स व्हेरी डिफिकल्ट. हिंदी ही लँग्वेजचा जो रीच आहे ना, तो खूप मोठा आहे. इट गोज म्हणजे फॉरेनलाही जातो, तो पाकिस्तानातही जातो, तो श्रीलंकेलाही जातो, तो बांगलादेशलाही जातो, आणि ऑफकोर्स इंडिया, आपलं सगळं नॉर्थ पट्टा किंवा इंडिया अख्खं कवर करतं. तुम्ही हे समजणं की माझा ऑडियन्स किती आहे आणि त्याचं रीच कुठपर्यंत, माझ्या आवाजाचं रीच कुठपर्यंत आहे, हे समजणं खूप गरजेचं आहे. तुमचा आम्ही ज्या कॉमेंट्रीला बसतो ते स्टार स्पोर्ट्स ऑफकोर्स आम्हाला पूर्ण एक एक महिना आम्हाला घासून घेतं लिटरली. तुम्हाला डूज अँड डोंट सांगितलं होतं की हे करा, हे करू नका, हे वाक्य वापरा, हे शब्द वापरू नका, कारण तुम्ही एक शब्द जरी चुकीचा वापरलात तर आमचं चॅनलला फाईन बसून टेलिव्हिजन युनियनकडनं, मिनिस्ट्रीकडनं आमचा 15 दिवसासाठी ब्लॅकआउट असेल ते अख्खं चॅनल. तर आम्हाला एक सेट ऑफ वर्ड्स दिले जातात की हे शब्द आहेत, हे शब्द तुम्ही वापरू शकता, हे शब्द तुम्ही वापरू शकत नाही इथपर्यंत की नॅशनल अँथम रजिस्टर्ड इतक्या इतक्या सेकंदाचंच आहे, तर ते तितकंच वाजणार, कारण ते एक दोन सेकंड पुढे वाजलं तर आर टी आय होऊ शकतं. आणि एका व्यक्तीने टाकलं होतं आणि तो एक पर्टिक्युलर चॅनल ब्लॅकआउट झाला होता फॉर 15 दिवसात, लॉस विचार करा. तर मला हे झालं होतं की मी जेव्हा लीग्सना बसले, तर ऑफकोर्स मेसेंजर इज दी इझिएस्ट वे, की मला नंबर माहीत नाही तर मेसेंजरवर तुम्ही मेसेज टाकू शकता. आणि एक माणूस इतका सतत मला ह्युमिलिएट करे, तर मला पहिल्यांदा फार त्रास झाला. मग माझा एक एक्सपर्ट होता जो युकेहून आणलेला, त्याचं नाव वरुण अग्निश आहे, आणि त्याला खूप एक्सपिरियन्स होता ह्याच्यामध्ये कॉमेंटेशन क्षेत्रात. सो मी त्याला शेअर केलं एक दिवस की अरे वरुण मुझे ना बहुत तकलीफ हो रही है और ये पर्टिक्युलर इन्सान है, आय थिंक वो किसी बांग्लादेश या श्रीलंका ऐसी किधर से वो आ रहा है और वो मेरा फेसबुक फ्रेंड नहीं है, एंड ही एवरी टाइम वो मुझे बहुत ह्यूमिलिएशन के मैसेजेस. छोड़ दे, दिस इज ॲडवर्स वे, की वो त्याचं असं म्हणणं होतं की तो असं तुझ्याकडनं अटेन्शन सीक करतो आहे की तू त्याच्याशी सारखं बोलावं आणि तो त्या माध्यमाने सतत तुझ्याशी बोलत राहील, मग तो हळूहळू म्हणजे तुला सवय हो जाईल की त्याचे कमेंट्स येत बसावे. सो ही खूप एक नेगेटिव्ह वे आहे तुझ्या डोक्यावर हावी व्हायला. छोड दो, त्याला ब्लॉक करून टाक. आणि जेन्युइनली मी ब्लॉक केल्यानंतर देर इज नो मीडियम, तो बोला हे आम्हाला खूप सवय झाली या लोकांची, आम्ही नाही बघत या लोकांना. तर तो सतत म्हणजे हे या गोष्टी आहे. तर माझं असं म्हणणं आहे की जे कॉमेडीच्या क्षेत्रात किंवा ॲक्टिंगच्या क्षेत्रात किंवा यु नो फ्रीलान्सिंगच्या क्षेत्रात पदार्पण करण्याचा प्रयत्न करतायत, दोन तरीचे लोक आहेत, जे तुम्हाला खूप डोक्यावर चढवतील आणि तुमच्याकडनं नंबर हळूहळू काढतील, आणि दुसरी आहे की दिस इज प्लेइंग विथ युअर सायकोलॉजी, तुमच्या मेंटल सेटअपला हलवून टाकतात. ती म्हणजे कितना गंदा काम कर रहे हो, कितना ये कर रहे हो, म्हणजे तू सतत त्याला, मग तू चिडणार आणि त्याच्याशी ह्या ना त्या माध्यमाने सतत त्याच्याशी बोलत राहणार. हां, आणि तू स्वतःची बाजू किती बरोबर आहे सतत, आणि इंटर्न काय होत आहे, त्याला त्याचं मानसिक समाधान मिळत आहे, तो कुठल्या मानसिक सेटअपचं आहे आपल्याला माहीत नाही, पण तुझं आणि त्याचं कन्व्हर्सेशन सारखं होतं. सोडून द्या अशा एलिमेंट्सना, आपण आपलं काम करावं, जे चांगल्या बाजू आहे ते घ्यावा. हां, नेगेटिव्ह जर चांगला माणूस जर काही क्रिटिक्स करत असेल तर आपण त्यातनं शिकावं, ते आहे तुझा आरसा का. अगदी थोडीच लोक आहे जे जेन्युइनली सांगतील की हे चांगलं झालं आणि हे खराब झालं, आणि ती माणसं म्हणजे तुमच्या घरातले स्वतःचे आई वडील, जे नेहमी तुम्हाला आरसा दाखवत राहणार, जे माझ्या आई वडिलांनी सतत केलं, किंवा मला अगदी माहिती आहे की माझ्या घरातली लोकं जी माझी आहे ती कोण आहेत हे मला माहिती आहे. सो तुम्हाला तुमची लोकं, तुमचा सेटअप, हे गोष्टी जाणून आणि जेन्युइन फीडबॅक देणारी माणसं कोण आहेत हे जाणून घेण्याची खूप गरज असते. आता मला आणि एक उत्तर द्यायचं आहे म्हणजे ह्या प्रश्नाचं, की मला जे सांगितलं गेलं की सायबर क्राईमवर आपण करतो आहे, की सोशल मीडियावर आपण लोकांना जागरूक करतो आहे, मी ना एक एकांकिका केलेली काही वर्षांपूर्वी, तिशी खटकन मला आठवली, आणि ती सोशल मीडियावरच होती, की कसे गावातली मुलगी फेसबुक फ्रेंड्स जे म्हणतो आणि आपल्याला खरंच माहीत नसतं समोर कोण माणूस आहे, मुलीच्या रूपांमध्ये मुलगाही असू शकतो, आणि किंवा काही मुलं अगदी हिरोची फोटो टाकून तुम्हाला अगदी गोडगोड बोलतील, किंवा कोण तिसऱ्याचाच फोटो टाकून तुमच्याशी बोलेल. आणि अशीच ती एकांकिका होती, आणि ती मुलगी गावातली आपलं घरदार सगळं सोडून मुंबईत येते, आणि तिला सांगितलं तर इकडे इकडे मला भेट, अमुक अमुक ठिकाणी मी येतो, तुला पिकअप करतो आणि आपण लग्न करूया येते, पण बघितलंच नाहीस तू त्या माणसाला की काळा आहेस का गोरा आहेस. आणि हे खूप होतं, सगळं घरदार सोडून येतात, किंवा कोणी म्हणतं अरे तुम्ही तो हिरोईन जशी दिख रही हो, तू माझ्या मी तुला कास्ट करतोस, आणि तसं खरंच काही नसतं, कारण ह्या गोष्टी अशा जेन्युइनली होत नाही. खूप प्रयत्नांनी आणि खूप वर्ष सातत्याने काम केल्यानंतरच तुम्हाला यश येतं. आणि एक गोष्ट तुम्हाला म्हणजे सगळ्या प्रेक्षकांना सांगण्याचं मला असं वाटतं हा बेस्ट प्लॅटफॉर्म आहे, की काम करत राहा, आज ना उद्या, आणि तुम्ही शिकत राहा, त्या क्षेत्रातले जे गुरु आहेत किंवा जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांची काम बघत राहा. कधीही शॉर्टकटनी तुम्हाला यश मिळत नाही. मी जवळजवळ 12 वर्ष इंटरनॅशनल लेवलवर खेळल्यानंतर मला 22 नॅशनल टायटल्स आहेत, मला इंटरनॅशनल टायटल, मला कॉमनवेल्थ सिल्वर आहे माझ्या क्रेडिटला, त्याच्यानंतरही स्टारनी किंवा सोनीनी स्पोर्ट्सनी मला घेताना मला ऑडिशन घेतलं गेलं, मला व्हॉइस टेस्ट दिली गेली, मला टेक्निकल वर्ड्स किती माहिती आहेत हे बघितले गेले, मला हिंदी लँग्वेज किती जाण आहे हे बघितलं गेलं, किंवा मी कशी बोलते आहे ते बघितलं गेलं, 1000 टेस्ट्स मला द्यावे लागले तेव्हा मी इंडियन एक्सपर्ट झाली, एकमेव जगा म्हणजे भारतातली. किंवा जगातलीही बोलू शकतो. तेव्हा प्रयत्न करत रहा, सातत्याने काम करत रहा, जेन्युइन फीडबॅक्स घेत रहा, शॉर्टकट्स नाही आहेत यशाला, हेच मला सांगावं असं वाटतं. आणि हो, जागरूक रहा, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर नका विश्वास ठेवू. जेन्युइन माणसं आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला जे सतत मेसेजेस येतात बँकेकडनं किंवा पोलीसकडनं खात्यातनं की CVV शेअर नका करू, OTP शेअर नका करू, क्रेडिट कार्ड्स नीट वापरा, डेबिट कार्ड्स नीट वापरा, नंतर रडून काही फायदा नसतो. सो हा बेस्ट प्लॅटफॉर्म आहे हे सगळं सांगण्यासाठी.
अगदी बरोबर. तर प्रेक्षकांना तुम्ही बघितलं असेलच की मॅडमनी त्यांचे व्ह्यूज, त्यांचे एक्सपिरियन्सेस आपल्यासोबत शेअर केले आणि पालकांनासुद्धा विशेषतः त्यांनी गाईड केलं की कशा पद्धतीने तुम्ही आपल्या मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे, किंवा तरुण पिढीलाही त्यांनी संदेश दिला की कशा पद्धतीने तुम्ही काम करत राहिलं पाहिजे. तर आपला जो पुढचा आणि शेवटचा पार्ट आहे आपला, त्याबद्दल आपण आता मॅडमला सांगू की सायबर साक्षरकडून आमचा एक जो नवीन मुव्हमेंट आहे की #expose him, ज्यामध्ये मुलींना किंवा महिलांना खूप लोक असे अननोन लोक मेसेज करतात, अश्लील शिवीगाळ करतात किंवा मग अश्लील फोटो व्हिडिओ पाठवतात. तर मुली मोस्टली अशा लोकांना एक्सपोज करण्याचं सोडून इग्नोर करतात, ब्लॉक करतात. तर एक्सपोज हिम या मोमेंटमध्ये त्यांचं जे काही कन्व्हर्सेशन झालेलं आहे त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा त्या चॅटचा आणि सरळ त्या व्यक्तीला टॅग करून सोशल मीडियावर पोस्ट करून टाकायचं #expose him, ज्यामुळे हे लोक घाबरतील आणि त्या लोकांना एक जरब बसेल किंवा इतरही लोकांना जरब बसेल की अरे आपल्याला कोणीतरी एक्सपोज करू शकतो.
एक्झॅक्टली.
तर मग तुम्ही याबद्दल काय सांगू शकाल?
सर्वप्रथम मला असं वाटतं एक्सपोज हिमच का, एक्सपोज हरही होऊ शकतो.
हो, एक्सपोज हिम हर.
जसं मी म्हणाले की फेसबुकवर मला माहीत नाही की माझ्याशी बोलणारी व्यक्ती ही पुरुष आहे की बाई आहे, तसं का आपण जेंडर बायस होतोय? हल्ली हर तर एवढे प्रगल्भ झालेत आणि हरकडे तर इतकी बुद्धी असतेच. मला असं वाटतं बाई ही इतकी इंटेलिजंट प्राणी आहे ना या भूतलावरची, की ती एक घर जमवू शकते, एक महल बांधू शकते, तर ते महल डिस्ट्रॉय करू शकते. आपण रामायण महाभारत बघितलं आहे, बाईमुळेच घडलेलं आहे. तर सर्वप्रथम जेंडर बायस नका करू, पण ॲट द सेम टाईम तुम्ही सुजाण व्हा की कुठल्या प्रकारच्या लोकांशी आपण बोलतो. जरासं जरी आपल्याला जरा हललेलं दिसलं, कितीही जुनं ओळख असू, कितीही आपल्या घरामध्ये येणारा माणूस असू, पण जर तुम्हाला असं वाटतं की तो आपल्या स्पेसमध्ये येतो आहे की ती जर आपल्या स्पेसमध्ये येते आहे, तिथेच थांबवा, तिथेच थांबवा. कितीही आपली काका असू, मामा असू, कोणी असू, हल्ली आपण तर काय काय किती क्राईम पेट्रोल आणि पोलीस फाईल्स आणि हे ह्या गोष्टी काय आहेत, आपण मसाला म्हणून बघतो त्याच्याकडे किंवा TRP सॉलिड आहे त्या चॅनलची, नाही. ह्या सगळ्या गोष्टी का होतात? तर तुम्हाला साक्षर करण्यासाठी, की कोणावरही विश्वास ठेवू नका आणि तुम्ही मेंटली स्ट्रॉंग व्हा. तुम्हाला जर वाटत असेल की 19-20 होत आहे, इवन मी मुंबईत राहणारी व्यक्ती आहे, 40 वर्ष मी माझी मुंबईत घालवली आहे, धक्के लागतात, गर्दी आहे, सॉरी असं म्हणून जातात, नाही प्रत्येक माणसाला कळतो धक्का किंवा तो स्पर्श कसला होता. सो त्याच वेळेला स्टँड फॉर युअरसेल्फ, कोणीही येणार नाही, तुम्ही आवाज उठवला तर 10 लोक येतील तुमच्या मदतीला. तर तुम्ही आधी मेंटली स्ट्रॉंग व्हा, तुम्ही आधी सगळ्या गोष्टी, अरे बापरे काय होईल, मग माझ्या आईवडिलांना म्हणतील की तुम्हारी बेटी तो उद्या, असं काही नसतं. हल्ली तर मुलांनाही त्रास होतो, लहान लहान मुलांवरही किती अत्याचार केले जातात, ते ऐकवत नाही, बघवत नाही या गोष्टी. पण तुम्ही तुमच्या जनरेशन, पुढच्या जनरेशनसाठी उभे राहा, कारण तुम्ही आवाज उठवला तर पुढची जनरेशन पण समजेल की नाही नाही माझ्या आईनी किंवा माझ्या वडिलांनी हा आवाज उठवला म्हणजे ही चुकीची गोष्ट आहे, मी पण हा आवाज उठवला पाहिजे. तर तुम्ही जर आवाज उठवला, खास करून महिलांनी आपण म्हणतो कारण महिला घरातल्या आहेत, पण आपल्याला समोर कुठल्या प्रकारचा माणूस त्रास येतो हे तुम्ही खूप अवेअर व्हा, कारण तुम्ही अवेअर झाला तर तुमचं फ्युचर जनरेशन जे तुमच्या हातात वाढतं आहे ते खूप सुजाण होईल आणि ते खूप एज्युकेट होईल, एवढंच मला सांगायचं आहे. आणि स्ट्रॉंग व्हा.
अगदी बरोबर. तर बघितलं असेलच तुम्ही की मॅडमने आपल्याला सांगितलं की स्टँड घेतलं पाहिजे आणि आपल्या मुवमेंटनुसार ती व्यक्ती मुलगा असो मुलगी असो आपण एक्सपोज केलंच पाहिजे. तर धन्यवाद मॅडम, तुम्ही आज आलात आणि तुमचे सगळे एक्सपिरियन्सेस शेअर केले आणि तुम्ही वेळात वेळ काढून बिझी शेड्यूलमधून वेळ काढला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे.
थँक्यू, थँक्यू सो मच.
तर मित्रांनो, आज आपल्यासोबत होत्या कुटनेस मॅडम, त्यांनी आपले व्ह्यूज आणि एक्सपिरियन्स आपल्यासोबत शेअर केले. तर पुढच्या वेळेला नक्कीच भेटू आपण याच ठिकाणी याच वेळेला, पण तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.